प्यार में कुत्ता
Der verliebte Hund.
एक दोस्ताना कुत्ता अपनी भावनाओं को व्यक्त करना सीखता है जब वो एक अन्य कुत्ते से मिलता है.
Ein freundlicher Hund lernt, seine Emotionen auszudrücken, als er einem anderen Hund begegnet.
इससे वो समझता है कि प्यार और दोस्ती का क्या मतलब है.
Dabei entdeckt er, was Liebe und Freundschaft bedeuten.
एक कुत्ता जिसका नाम मैक्स था एक गांव में रहता था.
Ein Hund namens Max lebte in einem Dorf.
मैक्स बहुत दोस्ताना था.
Max war sehr freundlich.
वो खेल खेलना पसंद करता था.
Er liebte es, Spiele zu spielen.
एक दिन मैक्स एक अन्य कुत्ते से मिला.
Eines Tages traf Max einen anderen Hund.
नए कुत्ते का नाम लोला था.
Der neue Hund hieß Lola.
मैक्स लोला से तुरंत प्रभावित हुआ.
Max war sofort von Lola beeindruckt.
लोला चंचल और खुश थी.
Lola war verspielt und fröhlich.
मैक्स लोला के साथ खेलना चाहता था.
Max wollte mit Lola spielen.
लोला हंसी और दौड़ने लगी.
Lola lachte und rannte los.
Max उसके पीछे दौड़ा.
Max folgte ihr.
उन्होंने एक साथ दिन बिताया.
Sie verbrachten den Tag zusammen.
Max और लोला दोस्त बन गए.
Max und Lola wurden Freunde.
Max बहुत खुश महसूस कर रहा था.
Max fühlte sich sehr glücklich.
उसने एक नया दोस्त पा लिया था.
Er hatte einen neuen Freund gefunden.
Max अपनी दोस्ती दिखाना चाहता था.
Max wollte seine Freundschaft zeigen.
उसने लोला के लिए एक गेंद लाई.
Er brachte Lola einen Ball.
Lola बहुत खुश हुई.
Lola war sehr erfreut.
उन्होंने खुशी खुशी खेला.
Sie spielten glücklich zusammen.
Max ne samjha ki pyar aur dosti jude hain.
Max verstand, dass Liebe und Freundschaft zusammengehören.
Emilia ka Indradhanushi din.
Emilias Regenbogentag.
Emilia ek bhavnaon se bhara din anubhav karti hai. Subah ki khushi se sham ki udasi tak.
Emilia erlebt einen Tag voller Gefühle. Von Freude am Morgen bis Traurigkeit am Abend.
Subah aasman dhoop aur chamakdar tha.
Am Morgen war der Himmel sonnig und hell.
Emilia bahut khush thi.
Emilia freute sich sehr.
Usne bagiche mein khelne ka faisla kiya.
Sie beschloss, im Garten zu spielen.
Bagicha rang birange phoolon se bhara tha.
Der Garten war voller bunter Blumen.
Har phool ka rang alag tha.
Jede Blume hatte eine andere Farbe.
Emilia ne poore subah bagiche mein khela.
Emilia spielte den ganzen Morgen im Garten.
Dopahar mein barish shuru ho gayi.
Mittags begann es zu regnen.
Emilia thodi udaas ho gayi.
Emilia wurde ein wenig traurig.
Barish ne dharti ko taza aur saaf kar diya.
Der Regen machte die Erde frisch und sauber.
Dopahar mein Emilia ne Indradhanush dekha.
Am Nachmittag sah Emilia einen Regenbogen.
Indradhanush bahut sundar tha.
Der Regenbogen war wunderschön.
Emilia phir se khush mehsoos karne lagi.
Emilia fühlte sich wieder glücklich.
Barish ne kuch achha laya tha.
Der Regen hatte etwas Gutes gebracht.
Sham sundar rangon ke saath aayi.
Der Abend kam mit schönen Farben.
Suraj dhal gaya aur aasman laal ho gaya.
Die Sonne ging unter und der Himmel wurde rot.
Emilia ne khush hokar rangon ko dekha.
Emilia betrachtete die Farben mit Freude.
Dheere dheere andhera ho gaya.
Langsam wurde es dunkel.
Emilia thodi thaki hui mehsoos karne lagi.
Emilia fühlte sich ein wenig müde.
Ab bistar mein jaane ka samay tha.
Jetzt war es Zeit, ins Bett zu gehen.
Uska Indradhanushi din bhavnaon se bhara tha.
Ihr Regenbogentag war voller Emotionen.
Luka ki paak yatra.
Die kulinarische Reise von Luka.
Luka vibhinn deshon aur sanskritiyon ka bhojan ke madhyam se anveshan karti hai, videshi samagriyon ki khoj karti hai aur paramparik vyanjan banana seekhti hai.
Luka erkundet verschiedene Länder und Kulturen durch ihr Essen, entdeckt exotische Zutaten und lernt traditionelle Gerichte zu kochen.
Bada Grishmotsav.
Das große Sommerfest.
Ek chote se gaon mein सभी वार्षिक ग्रीष्मोत्सव के लिए उत्सुक हो रहे हैं जबकि ग्रामीण अपनी परंपराएं और रीति रिवाज तैयार कर रहे हैं.
In einem kleinen Dorf steigert sich die Vorfreude auf das alljährliche Sommerfest, während die Dorfbewohner ihre Traditionen und Bräuche vorbereiten.
Anna और बुनाई का कला.
Anna und der Kunst des Strickens.
Anna बुनाई के लिए अपने जुनून को खोजती है और इस रचनात्मक शौक में आराम और संतोष पाती है.
Anna entdeckt ihre Leidenschaft für das Stricken und findet in dieser kreativen Freizeitbeschäftigung Entspannung und Erfüllung.
Ek din, jab Anna apne shahar ki sadkon par chal rahi thi, usne ek sundar oon ki dukaan dekhi.
Eines Tages, als Anna durch die Straßen ihrer Stadt ging, sah sie einen hübschen Wollenshop.
उस क्षण उसने निर्णय लिया कि वो बुनाई कौशल सीखना चाहती हैं।
In diesem Moment beschloss sie, Strickfähigkeiten zu erlernen.
उसने कुछ ऊन की गेंदें और कुछ बुनाई की सुइयां खरीदी।
Sie kaufte einige Wollknäuel und ein paar Stricknadeln.
घर पहुंचकर, उसने YouTube खोला और बुनाई निर्देश खोजे।
Zu Hause angekommen, öffnete sie YouTube und suchte nach Strickanleitungen.
हालांकि शुरुआत में यह मुश्किल था, उसने कभी धैर्य नहीं खोया।
Obwohl es am Anfang schwierig war, verlor sie nie die Geduld.
सप्ताहों के दौरान, उसने लगातार प्रगति की।
Im Laufe der Wochen machte sie ständig Fortschritte.
उसके पहले प्रोजेक्ट स्कार्फ और सरल टोपी थे।
Ihre ersten Projekte waren Schals und einfache Mützen.
जब उसने अपने कार्यों को पहना, उसे दोस्तों से कई प्रशंसा मिली।
Als sie ihre Werke trug, erhielt sie viele Komplimente von Freunden.
इस सकारात्मक प्रतिक्रिया ne उसे और भी प्रेरित किया।
Dieses positive Feedback motivierte sie weiter.
जल्द ही उसने अधिक जटिल परियोजनाओं पर प्रयास किया।
Bald versuchte sie sich an komplizierteren Projekten.
उसने जटिल पैटर्न और पुलोवर बुनना शुरू किया।
Sie strickte komplizierte Muster und Pullover.
Anna को गर्व था कि वो अपने हाथों से क्या बना सकती थी।
Anna war stolz darauf, was sie mit ihren Händen schaffen konnte.
उसके दोस्त उसे अपनी रचनाओं को बेचने के लिए प्रोत्साहित करते थे।
Ihre Freunde ermutigten sie, ihre Kreationen zu verkaufen.
शुरुआत में वो हिचकिचा रही थी, लेकिन अंततः उसने कोशिश की।
Anfangs war sie zögerlich, aber schließlich wagte sie es.
Anna ne online platform par apni bunai utpadon ko bechne shuru kiya.
Anna begann, ihre Strickwaren auf online Plattformen zu verkaufen.
Logon ko uske hastnirmit tukde bahut pasand aaye.
Die Menschen liebten ihre handgemachten Stücke.
Uska chota vyavsay jald hi prasiddh ho gaya.
Ihr kleines Geschäft wurde bald berühmt.
Anna ko bunai mein sirf aanand nahi, balki safalta bhi mili.
Anna fand nicht nur Freude am Stricken, sondern auch Erfolg.
ऐतिहासिक केंद्र के माध्यम से एक सैर।
Ein Spaziergang durch das historische Zentrum.
एक शहर की इतिहासमयी सड़कों का अन्वेषण, जिसकी वास्तुकला और कहानियां समय को दर्शाती हैं।
Eine Erkundungstour durch die geschichtsträchtigen Straßen einer Stadt, deren Architektur und Geschichten die Zeit widerspiegeln.
शुरुआत एक धूप भरी सुबह में थी।
Der Beginn war an einem sonnigen Morgen.
हवा ताजी और जीवंत थी।
Die Luft war frisch und belebt.
हमारे सामने एक शानदार सड़क थी।
Vor uns lag eine herrliche Straße.
ये सड़क पुराने स्मारकों तक जाती थी।
Diese Straße führte zu alten Denkmälern.
इमारतें पुरानी कहानियों की गाथा कहती थी।
Die Gebäude erzählten Geschichten alter Zeiten.
विभिन्न संस्कृतियों के लोग एक दूसरे से मिलते थे।
Menschen unterschiedlichster Kulturen begegneten einander.
पुराने बाजार शहर की सुगंध के केंद्र थे।
Alte Bazare waren Duftpunkte der Stadt.
वास्तुकला अद्भुत और विस्तृत थी।
Die Architektur war zauberhaft detailliert.
हर पत्थर की अपनी कहानी थी।
Jeder Stein hatte seine eigene Geschichte.
हमने पुराने समय की सुंदरता का आनंद लिया।
Wir genossen die Schönheit der alten Zeiten.
दूरी में एक घंटी बज रही थी।
Eine Glocke läutete in der Ferne.
हमारे कदम पुराने पत्थरों पर गूंज रहे थे।
Unsere Schritte hallten auf den alten Pflastersteinen.
एक बूढ़ा आदमी उन समयों की बातें कर रहा था जो उसने देखे थे।
Ein alter Mann erzählte von den Zeiten, die erlebt hatte.
वो अतीत के त्योहारों को याद कर रहा था।
Erinnerte sich an die Feste der Vergangenheit.
हमने अपनी यात्रा को अगली गली तक जारी रखा।
Wir setzten unseren Weg in die nächste Gasse fort.
यह एक अविस्मरणीय सैर थी।
Es war ein unvergesslicher Spaziergang.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.